सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है एमएच 935 में। यहाँ पर जुड़ चुके हैं हम और बातें यहाँ पर चल रही हैं, सेलिब्रेशन चल रहा है, भरपूर कॉल्स येत आहेत, मेसेजेस येत आहेत, व्हॉट्सअप वरती मेसेजेस येत आहेत आणि या सगळ्या मेसेजेस मध्ये ना इतक्या छान छान शुभेच्छा आहेत की त्या सगळ्यांना रिप्लाय करता करता म्हणजे मी खरंच प्रयत्न करते सगळ्यांना बोलता यावं। पण आता इकडे कॉल येतोय, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांची कुठली आठवण आज ते इकडे सेलिब्रेट करणार आहेत। यादव के साथ बज जाते रहो।
हॅलो मॅडम, नाही मॅडम, मी रत्नजी बोलतोय। हो ना, रेड एफ एम बघता बघता 3 वर्षामध्ये पोहोचले, ऐकत गेलो आपण गाणे, कोणाचा बर्थडे आहे, कोणता विषय आहे, संध्याकाळी मेहक मॅडम, दुपारी आकांक्षा मॅडम, फर्स्ट पण आलो होतो मी, सेकंड आलो होतो, प्रत्येक वेळेस भेट झाली। पण यावेळेस कोविडमुळे, कोरोनामुळे कोणाला भेट होऊ शकत नाही। समजा तुमचा जे मेसेज आला तेव्हा की तुमच्या घरी आम्ही येणार आहोत, मला खूप म्हणजे एक्साइटमेंट वाटली वाटली। त्या दिवशी ऑफिसला लवकर गेलो होतो, साहेबांना सांगितलं मला रेड एफ एम च्या मॉलला जायचं म्हणून, लवकर होऊ द्या काम म्हणून।
बरोबर,
त्या दिवशी लवकर काम केलं
आणि खास सेलिब्रेशन अटेंड करायला तुम्ही आलात,
तुम्हाला भेटायला आलो ना घरी।
बरोबर,
हो हो,
तुम्ही धावत पळत काम तुमचं आटोपून आला होता वेळेत।
हो, 4, 4:30, 5 वाजता सगळं काम करून आलो। क्लिअर,
अगदी अगदी। नांदेडकरांना खरंच मिस करतोय की असं परस्पर जाऊन भेटता येत नाहीये, पण तरी सुद्धा रेड एफ एमची अॅनिव्हर्सरी आहे, सो तुम्ही रेड एफ एमच्या फॅमिलीसोबत कनेक्ट झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।
हॅपी अॅनिव्हर्सरी रेड एफ एम, तिसऱ्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय यशस्वीपणे, हार्दिक अभिनंदन सगळ्या टीमसाठी। लव यू टू रेड एफ एम।
थँक्यू सो मच, थँक्यू सो मच। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम पर सेलिब्रेशन चल रहा है, 2 साल हो गए हैं रेड एफ एम को नांदेड़ में। स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो।